त्यांना नमस्कार करताना मला जाणवतो मला सांगत आहे की तुमचं बरोबर आहे, माझे आशीर्वाद तुमच्या कृपावर आहे, मला सुद्धा म्हणता पण माझी खात्री आहे की स्वामीजींची आपल्यावर पूर्ण कृपा आहे, ते आपला सांभाळ करत आहे, स्वामी आपल्यासोबत आहे, आम्हा सागताच्या विषयात खूप महत्वाचा दुःखाच्या क्षणात आनंद निर्मूल करतो तर दुःखाच्या प्रसंगात त्यामुळे सुखाच्या व दुःखाच्या प्रसंगी आपल्याला आठवण होते की स्वामीजी त्यांच्या नुसतं आनंद प्रेमामुळे सागत त्यांच्याकडे आकर्षित होतो, आपापण त्यांची स्वामीजींकडे येण्याची त्यांच्या येतला या दोन सत्रामुळे जो नाही एक आलं तो विचार करत आलं दास दासांचे मानेर एका नाही पाहिला त्या स्वामीजींकडे येणाऱ्या सागतांच्या बाबतीत वैशिष्ट्य म्हणजे स्वामीजींकडे प्रथम मुले येऊ लागली व त्यानंतर त्यांचे पालक तर सागतांकडे म्हणजे डॉक्टर वस्तराबाई जायचं या जिजामाता हायस्कूल मध्ये उपमुख्याचे अधिकार होता त्या 1987 सालापासून त्यावेळेला स्वामीजींची आठवण
आणि Thank you. Thank you.
पण समुद्राला झाला ना त्यांनी मला बराचसाहेब वाचल्यानंतर दुकान शोधायला सांगितलं. कमतर मागच्या विलक्षण दुकानदारीचं अगळ वेगळं दर्शन तुम्ही दुकानाला सुट्टी असेल तेव्हा स्वामीजी वडिलांना आणि मला अमृतसर निवास म्हणतो. तेव्हा स्वामीजी पूजा करते मंत्र मलाही स्वरूपात स्वामीजींच्या मुखातून ते शब्द पूर्ण जिवंत रूप कर्मकांड म्हणून रुटीन म्हणून अत्यधिक गोष्टी करणं हे स्वामीजींच्या गाडीत पूर्ण सावधपणे भावभराने देवीजीची पूजा आमच्या करण्याचा ठाव घेतली. आनंद आणि शांती आणि आर्द्रतेचा प्रतिज्ञ कंटन
नियोजित लग्नासंबंधी अपेक्षा असे क्षिपण करून मी स्वामीजींना दिलो. विवाहविधी साधेपणाने व्हावा, त्यात कॉम्प्रेंट करून असावा. जर ते जीवनाविषयी अपेक्षा खूप नसाव्या, माझ्याच्या घरात राहण्याची तयारी असावी, आत्मज्ञानासाठी जीवन व्यतीत करावं, असे काही मुद्दे लिहिले होते. स्वामीजींनी जगत स्मारक मंदिरातल्या एका कार्यक्रमात त्या क्षिपणाचं जाहीरपणे वाचन करत त्या भौतिक जीवनाला घातलेली मर्यादा त्यांना आवडली असते. एकदा सद्गुरूंची प्राप्ती झाल्यावर असंख्य नेमका करून सर्व शक्ती आत्मप्राप्तीच्या दिशेने वळवल्या पाहिजे. इतर अवांतर दिशा बंद केल्या पाहिजे. प्राप्तीचं ध्येय खूपच मोठं आहे, त्याला प्रयत्न सुद्धा तसेच कष्टाचे असू शकतात. म्हणून इंद्रिया देऊन कवाड उदयी भोगी असं स्वामींचं काम आहे. आमच्या लग्नाच्या साखरपुड्याची साडी खरेदी करायला स्वामीजी लक्ष्मी होता आले. दुकान ठरलेलं, दुकानात गेल्यावर रंग आणि बजेट स्वामीजींनी दुकानदाराला सांगितलं. 5 मिनिटात साडी घेऊन आम्ही बाहेर सुद्धा आलो. तर पुण्याचे वेळी म्हणाले, आमोदारी कुटुंब भवन इथे नवीन कुटुंबाचे करावे. अरुणाने माधवचं 60% आहे, माधवने अरुणाचे 40% आहे. संसार म्हणजे काही बागेत खेळायला जाणं नव्हे. त्या केंद्रातल्या मुलांमुलींची लग्न शक्यतो व्हावी म्हणजे साधनेला अडचण येऊ नये म्हणून. नंतर एकदा मला म्हणाले, बाहेरील आचरण त्याच जाऊन सारखंच असावं. त्यांनी लग्नात तुला काही देऊ केलं तर नाही म्हणून येतो. बहिर नाना अंतर्ज्ञानी बहिर जरा अंतर्त्यागी बहिर संधी लोके विहरत आहे. लग्नाच्या वेळी सत्संगाला कर्मार्थ मार्गातील तरुण मुलांचं स्वामीजीनं खूप कौतुक होत. वेळोवेळी ते व्यक्त करत राहतात. पुढे मला समजलं की काहींनी स्वामीजींच्या घरी त्यांच्या समोर बसून शक्यता लोपन करून घेऊन विवाह केला. ती शक्यता आधी लक्षात आली असती तर मी सुद्धा कळूच केला. स्वामीजींची प्रवचन काही निर्णयामध्ये आणि दासबोधावरती मातृस्मृती ग्रंथालयात त्यातील 12व्या अध्यायाची जय जय ओळ सुचले यावरील प्रवचन कायम लक्षात राहिलेल्यापैकी मात्र संप्रदायाची शुद्धता पूर्णपणे राहावी म्हणून स्वामीजींनी आणि मंत्रांतनाथांनी कष्टपूर्वक केलेले प्रयत्न आपल्याला माहिती आहेत. वारकरी संप्रदायात गीता ज्ञानेश्वरी मानतात ना, मग 6व्या अध्यायाच्या ध्यानाला बदल का देतात असं त्यांनी एकदा गंगा महाराजांना विचारलं. ब्रह्मसूत्रांवर सत्पुर समन्वया यावरील प्रवचनही असं संस्मरणीय होतं. सर्वच्या सर्व उत्तम गोष्टींचा संबंध आहे फक्त आणि फक्त परब्रह्मामध्येच होतो. हा सिद्धांत खूप मजबूत आहे. स्वामीजींचे सामाजिक विज्ञान मी परमात्मा आणि विश्व परमात्मा हे मानवी जीवनाचं फर्स्ट प्रिन्सिपल महावाक्य आहे. ते काही पडायचं असेल तर एका बाजूने साधना आणि दुसऱ्या बाजूने आचरण बदलायला. दुसऱ्याबद्दलचं आपलं आचरण आपल्या बोधाची अवस्था दर्शवते. इथला स्वामीजी बरोबर रस्त्याने चालत असताना एक चार चाकी गाडी सुंदर होती. एक माणूस त्याची लक्ष भेटत होत. स्वामीजीने आम्हाला त्याला मदत करायला सांगितलं आणि गाडी सुरू झाली. स्वामीजीने सांगितलं नसतं तर आम्ही हे केले असतं का? पण काय अशाच एका संपन्न घरातल्या निधीची आम्हाला येत असत. खूप कष्ट येत असत पण ध्यानात त्यांची मनासारखी प्रगती होत नव्हती. सुषमाताईंनी स्वामीजींना याबद्दल विचारलं तेव्हा स्वामीजी म्हणाले, काम शून्य कमी पडत. सामाजिक जाणीवेशिवाय साधना अपुरीच राहावी असंच त्यांनी त्यांना सांगितलं. मी आणि माझ्या पुरतं पाहून ज्ञान होत नाही, व्यापक झालं. स्वामीजींचे संप्रदायाची सूत्र स्वरूपानंदांनी द्यायच्या आधी 1963 मध्ये श्री वा काळे या लेखकांनी दया आणि मोठेपण नावाचं पुस्तक प्रकाशित केलं होतं. त्यांना महान वाटणाऱ्या 5-6 जणांची चरित्र त्यांनी लिहिली होती. त्यातील स्वामीजींवरील लेख वाचला तर दुकानदार बाळासाहेब बाकडे यांचं परमार्थ स्वरूपचं नैतिक जीवन सुद्धा किती महान होत. स्वामींचे दृष्टी क्रॉस स्टोअर हे पुण्यातील एक प्रसिद्ध आहेत कापड दुकान. त्या क्षेत्रात बाळासाहेब पाकडे हे कित्येक वर्ष अनिश्चित चॅम्पियन होते. तरी सुद्धा सायंकाळी टेनिसची मॅच ते खेळू शकत नाही कारण दुकानांची दुकानातल्या ग्राहकांची गरजेवर ते अंदिष्ट धडं नाही तया ते परत्र कुठेच आहे. स्वामीजींचं अधिक जीवन हा एक आदर्श वस्तुपात. स्वामीजींना उत्तराधिकारी नेमताना अजिबात कष्ट पडले नाही कारण चित्रंगनाथांनी लहानपणापासूनच एकी एका आधी या आघाडीची भ्रांती असे विचाराची मती झालेली होती. आपण सुद्धा त्याची विचाराची मती पडली. दुर्वा न पाय विहरे पाणी नाही पाहिजे नाही बावरी दूध न भई दही किनारे भय असं म्हणायची वेळ येऊ नये म्हणून आता थोड पाण्यात. स्वामींकडे जे जे आले ते विशेष त्याला कारण म्हणजे त्यांनी साधकांवर केलेले निर्णय प्रेम वापरते. मुलींना गायन करण्याची आवड त्यांच्यामध्ये येणाऱ्या साधकांचा प्रारंभ व्हायला सांगितलं. त्या साधकांसाठी स्वस्त तुम्हाला बांधतो त्या स्वामीच्या वगैरे
Thank you. पाट्या गोळ्या असतात
त्यांच्यावर संस्कार करण्याची
कारण मी कुठल्या स्वामीजींच्या प्रवचनांना जाते आईला सांगते
आणि म्हणूनच सांगणार नाही. कारण स्वामीजींच्या कृपेने तिला कधीच काही संशय राहणार नाही. दर मोबाईल जॉब लागतो ते काय घडतं आणि मला निर्भयपणे स्वामीजींची सर्वांची जो गती आहे विनोदी शिष्य सांगून ते त्यांचा विचार संतांचं सांगणं आणि श्रोतांचं आकलन होणं त्याच्यामध्ये खूप फरक आहे. ते सांगताना करून सुद्धा माणसा होता की मारं मारायला जेव्हा मारत आले तेव्हा मारेकरी म्हणाला की घरात खूप गोंधळ झाले हो आम्ही खरं खरं मारू शकतो. तर मालक म्हणाले मग चारुकर मारायचे तुम्ही ते डोके कुठे मारणार स्वामीजींच्या खाण्यापिण्यावर खूप कट असतात. चालकांनी वाटेकरी सांगतो स्वामी म्हणजे खाऊन येणार तर सांगतो एकदा मला आणि चिंताला युनिव्हर्सिटीमध्ये काही सामान दिसलं तिथं आता दिवस म्हणून त्यांची प्रवचन असल्यामुळे सोमवार असल्यामुळे आम्हाला तिथे सकाळी घेऊन खाऊन निघालो होतो पण झाल्यामुळे आम्हाला भूक नाही. शेवटी आम्ही सर्वात हॉटेलमध्ये एवढी समर्थांना आणि तसंच प्रवचन आम्ही चप्पल घालून आपण यायला आणि मागून स्वामीची यायला इतर काय आम्ही शोकी त्यांनी खाली मानाला रोज करतो. आणि मला सारखं वाटत होतं की आपण हॉटेलमध्ये एवढी संमत करून आलेले आहे स्वामीजींना आमच्या ज्ञानाने कळणार नाही त्यांना काय वाटायला हवं होतं. आम्ही शोकी त्यांनी खाली मानाला रोज करतो पण स्वामीजी नाही स्वामीजी एवढी प्रमाणात आम्ही रोगी मात्र खूप खुशी झालो. एकदा सत्संगाला जायचं कारण लिहून बनवलं होतं की अमुक अमुक त्यांचा ग्रंथ वाचतोय त्याचं चरित्र वाचतोय तर ते ढोबे वगैरे काही खूप गर्दी जातात गुरुभवनात तुमच्या त्याचं काही घडतं का स्वामीजी म्हणाले मला माहिती आहे की ढोबे करायला खूप आणि पुढे म्हणाले की साधकांनी पाच ग्रंथ वाचून त्याने तर पाच पुस्तकं आणि ग्रंथ वाचून साधकाचं दिसतोय आणि आमचं बघून बस पुस्तक करायची आपल्याला काय फरक पडणार संतांचा बोध म्हणतात साधन त्या काळामध्ये आपलं खाणं देणं नवीन खाणं देणं सुरू होण्यासाठी कारण काही महिन्यांनी मला संतांना मायाबाईंनी महिलांचं केलं त्याच्या औषधांना आनंदाबाई आठवलं आनंदरावजी म्हणाले होते की स्वामी मातृनाथांची प्रवचना अशी काम गोड झाले त्या कानांना बोलायची दिसली आता माझं कधीही सारखं बोलणं तुम्हाला अगदी पाहिलं पुढे म्हणाले त्या संस्थेचे तरुण मंडळाची कवी आहे त्यामुळे रामकृष्ण परमावतांसाठी सगळ्या संतांच्या प्रत्येक सगळे त्यांचं कार्य स्वामी आहे माया आवाज हा सगळे वातावरण खूप नाही असं सगळ्यांना आले आणि स्वामीची चौथी सगळ्यांना आले प्रयत्न करून आणि हा सगळे जण दिला स्वामीजी म्हणाचा प्रत्येक सिनेमात येतात किंवा नाते खूप प्रभावित तिथे जाऊन त्याने आवाजच्या आनंदात दिला आणि इच्छा केवळ माणसाला काही दिली त्याचा उलट आधी नाही नक्की काही आले एखाद्या प्रवचन प्रवचन करत असते तर तुम्ही घरा जाते कडे एकदम सारख्या पर्यंत असता त्यानंतर कसं पाहतो माय आवाज नाही म्हणतात ना आणि ते स्वतःला होतं काही दिवसांनंतर म्हणजे त्या दरम्यान त्या कॉलेजमधील मंत्रिजी ज्योतिजी कॉलेजमध्ये आणि व्यक्ती मधून बाहेर पडतो आणि फोटो माझ्यापासून परत होतो सगळ्या पवनी स्वामीजी सर्वप्रथम गुरुदेव होते स्वामी अर्चन करते त्यानंतर सर्वत्र विलासा आरती होती पण सर्वजण चंद्र करत नाही
कार्यक्रम प्रचार जरूरी